13वा श्लोक क्रमांक 15 आणि 16। बहिरंतश्च भूतानां अचरम चरमेव च सूक्ष्मत्वात् अविज्ञेयम् दूरस्थं चांतिके च तत् अविभक्तं च भूतेषु विभक्तमिव च स्थितं भूतभर्तृच तज्ज्ञेयम् ग्रसिष्णु प्रभविष्णु च। जे चराचर भूता माजी असे पंडुसुता नाना वन्नी उष्णता अभेदे जैसी तैसे नि अविनाश भावे जे सूक्ष्म दशे आघवे व्यापुनी असे ते जाणावे ज्ञेय एथ। जे एक आतु बाहेरी जे एक जवळ दुरी जे एक वाचून परी दुजी नाही क्षीरसागरींची गोडी माझी बहु थडिये थोडी हे नाही तया परवडी पूर्ण जेगा स्वेदजादी प्रभृती वेगळाल्या भूती जयाची अनुस्युती खोमणे नाही पै श्रोते मुख टिळका घट सहस्रा अनेका माझी बिंबोनी चंद्रिका न भेदे जेवी नाना लवणकणाची राशी क्षारता एकची जैसी का कोडी एकी उसी एकची गोडी तैसे अनेकी भूत जाती जे आहे एकी व्याप्ती विश्वकार्या सुमती कारण जे म्हणून गहा भूताकारू जेथून तेच तया आधारू कल्लोळा सागरू जियापरी बाल्यादी तिन्ही वयसी काया एकच जैसी तैसे आदी स्थिती ग्रासी अखंड जे सायं प्रातर मध्यान होता जाता दिनमान जैसे का गगन पालटेन अगा सृष्टी वेळे प्रियोत्तमा जया नाव म्हणती ब्रह्मा व्याप्ती जे विष्णु नामा पात्र जाहले मग आकारू हा हरपे तेव्हा रुद्र जे म्हणीपे तेही गुणत्रय जेव्हा लोपे तई जे शून्य नभाचे शून्यत्व गिळून गुणत्रयाते निरवून ते शून्य ते महाशून्य श्रुतीवचन संमत।
हरि हरि। वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शितस्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हालाहल मोह शांतये पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ। श्रुती केला अनुमान ऐसे कैसे ब्रह्मज्ञान काहीच नाही असो न हे केवी घडे सकळ करून अकरता सकळ भोगून अभोगता सकळांमध्ये अलिप्तता येईल कैसी तथापि तुम्ही म्हणता योगी भोगून अभोगता स्वर्ग नरकही आता येण्याची पाडे जन्म मृत्यू भोगिलेची भोगी परी तो भोगून अभोगता योगी यातनाही तया लागी येण्याची पाडे कुटून नाही कुटीला रडोन नाही रडला कुंथोन नाही कुंथिला योगेश्वर जन्म नसोन घातला पतित नसोन झाला यातना नसोन पावला नानापरी ऐसा श्रोतयांचा अनुमान श्रोती घेतले आडरान आता याचे समाधान केले पाहिजे। मागच्या वेळेला आपण पाहिलं की ज्ञान झाल्यानंतर तो निर्गुणाशी अनन्य होतो, तो अकर्ता अभोक्ता अशा भूमिकेवर येतो, तेव्हा तो मुख्य भक्त म्हणून ओळखला जातो। निर्गुणाशी अनन्यता हे त्याचं वैशिष्ट्य असतं। सगुणाचा आधार घेऊन तो हळूहळू या बोधाला येऊन प्राप्त होतो। तेव्हा श्रोता समर्थांना असा प्रश्न विचारतो की तुम्ही ज्या ब्रह्मज्ञानाविषयी आम्हाला सांगता की तो भोगून अभोक्ता आहे, हे आम्ही कसं समजायचं? भोगताना दिसतो आणि अभोक्ता हे आम्ही कसं समजायचं? तो म्हणतो म्हणून समजायचं का आम्हाला समजेल का हा भोगून अभोक्ता आहे? तो करताना दिसतो आणि अकर्ता हे आम्ही कसं समजायचं? तो अलिप्त आहे अशी त्याची खूण तुम्ही सांगता, तो तर संसार प्रपंच त्याच्या वाट्याला आलेली कर्म ही सगळी करत असतो, तो अलिप्त आहे हे त्याला अलिप्तता येईल कशी? तथापि तुम्ही म्हणता योगी भोगूनी अभोक्ता, स्वर्ग नरक ही आता येण्याची पाडे, पण तुम्ही तर म्हणता की योगी हा भोगून अभोक्ता असतो। सरळ सरळ जर दोन गोष्टी असत्या, ज्ञान झालं तो सगळ्या भोगांपासून अलिप्त आहे, तो मुळीच भोगत नाही। ज्ञान झालं, आत्मज्ञानाला प्राप्त झाला, त्यांनी कर्म शून्य करून टाकली, तो कर्म करतच नाही, शुक वामदेवांसारखा आहे, कर्मच नाहीत, संसारच नाही, तो ज्ञान चिंतनामध्ये रमून गेलेला आहे। अगदी शरीर धारणेकरता आवश्यक तेवढीच कर्म करतो आहे, त्याच्यापेक्षा अधिक कर्म करतच नाहीये। तो संसार करत नाहीये, उद्योग करत नाहीये, व्यवसाय करत नाहीये। संसार करत नसल्यामुळे घर दार मुलं बाळं संपत्ती जमीन जुमला या कशाशी त्याचा संबंध नाहीये। शरीर धारणेकरता आवश्यक अशीच वस्त्र त्याच्या अंगावर आहेत। तसं दिसत नाहीये ना, असं श्रोता समर्थांना विचारतो आहे। असं असतं तर आम्ही मान्य केलं असतं। तथापि तुम्ही म्हणता योगी भोगून अभोक्ता, तुम्ही असं म्हणता की योग्याचं लक्षण तो भोगून अभोक्ता आहे, स्वर्ग नरक ही आता येण्याची पाडे, आणि सर्वसाधारण सर्वांना पुण्यकर्म केल्यानंतर स्वर्गात जातो, पाप कर्म केल्यानंतर नरकामध्ये जातो, तो स्वर्ग आणि नरक याच्या पलीकडे असणाऱ्या मोक्षाला प्राप्त होतो, असं तुम्ही म्हणता हे आम्ही समजायचं कसं? याला पुरावा काय थोडक्यात? याचं कारण असं की जन्म मृत्यू भोगीलेची भोगी तो जन्माला येतो चार चौघांसारखा, त्याचा मृत्यू घडतो चार चौघांसारखा, असं असताना देखील परी तो भोगुनी अभोक्ता योगी, आणि तुम्ही म्हणता की तो भोग भोगतो पण अलिप्त आहे कशावरून? यातनाही तया लागी येण्याची पाडे, त्याच प्रकारे यातना देखील त्याचा घसा दुखतो, त्याला स्वरयंत्राला विश्रांती लागते, त्याचे सांधे धरतात. रामकृष्णांना कॅन्सर, रमण महर्षींना कॅन्सर, स्वरूपानंद अत्यंत अशक्त अवस्थेमध्ये जवळपास किती 40 वर्ष. आता त्याच्या देहाला यातना आहेत आणि यातना आहेत आणि नाहीत हे कसं समजायचं? तो तर आम्हाला आमच्यासारखाच दिसतो. कुटून नाही कुटीला, कधी कधी रागावतो तरी रागावला नाही म्हणायचं. रडून नाही रडीला, कोणत्या का कारणाने असेना, त्याला भावना वेग अनावर होतो, त्याच्या डोळ्यातून अश्रुपात होतो. कुंथोन नाही कुंथिला योगेश्वर, जन्म नसोन घातला, नसता जन्म त्याला आला, अशी एवढी त्याची महती गायची. त्याला जन्म नाही असं आम्ही म्हणायचं, त्याचं कोड कौतुक करायचं. जन्माला आलेला तर स्पष्ट दिसतो. पतीत नसोन झाला तो पतित नाही, त्याला पतन नाही, तरी देखील ब्रह्मस्थितीवरून देहस्थितीवर आला. यातना नसोन पावला नानापरी, त्याला यातना नाहीत आणि यातना त्याला आहेत असं स्पष्ट दिसतं. ऐसा श्रोतयांचा अनुमान. स्वामीजी एक गोष्ट सांगायचे याज्ञवल्क्यांची. एक राजा, कोणी ऋषी आहे, मुनी आहे, संत आहे असं जर म्हटलं तर त्याला आदरपूर्वक बोलवून घेत असे. प्रथम त्याच्याशी ज्ञान चर्चा करत असे, मोठी आदरपूर्वक त्याची पूजा करत असे आणि मग त्याच्या बोलण्यातून हे सगळं सिद्ध व्हायचं की जो ज्ञानी आहे तो देहभावापासून वेगळा आहे, तो विकारांपासून वेगळा आहे, तो भोगांपासून वेगळा आहे. भोजनाची वेळ झाली की भोजनाला आपल्या बरोबरच त्याला बसवायचं, मोठ्या आदरपूर्वक भोजन त्याला द्यायचं. मात्र ते भोजन अतिशय तीव्र असे, तिखट असे. आणि त्यांनी तक्रार केली की त्याला असं विचारायचं की इंद्रियांची दुःख तुम्हालाही होतात, एकतर तुमचं ज्ञान खोटं असलं पाहिजे. ज्ञान जर खरं असेल तर तुम्हाला ही अशी गोष्ट व्हायलाच नाही पाहिजे. तुरुंगात टाकायचा, ढोंगी आहे म्हणून तुरुंगात टाकायचा. याज्ञवल्क्य फिरत फिरत एकदा त्या राजाच्या दरबारात गेले तर याज्ञवल्क्यांची मोठी कीर्ती होती. ज्ञानचर्चा झाल्यानंतर याज्ञवल्क्यांबरोबर भोजनाला राजा बसला आणि साध्या सामान्य संतांना किंवा मुनींना जेवढं कालवणामध्ये तिखट घालायचं, याज्ञवल्क्य असल्यामुळे चौपट तिखट घाला म्हणून सांगितलं. स्वामीजी म्हणायचे की आमटीचा पहिला भुरका मारला म्हणजे त्यावेळेलाही आमटी होती बरं का. याज्ञवल्क्यांच्या काळात देखील आमटी खात होते. स्वामीजी म्हणायचे की आमटीचा पहिला भुरका मारला आणि याज्ञवल्क्य पाटावर उठून उभे राहिले, राजा एवढं तिखट. राजा म्हणाला तुम्हालाही लागतं, तुम्हालाही तिकट्याचा त्रास होतो, याचा अर्थ तुम्हाला ज्ञान नाही, घाला तुरुंगात. तेव्हा याज्ञवल्क्य म्हणाले की राजा सामान्य माणसाला जे तिखट लागतं ते ज्ञानी पुरुषाला तिखट लागू नये अशी तुझी अपेक्षा आहे की काय? सामान्य माणसाला जे समजतं ते ज्ञानी माणसाला समजतं, सामान्य माणसाचा जो सर्वसाधारण बोध असतो त्याच्यापेक्षा ज्ञानी पुरुषाचा बोध विवेकाने चिंतनाने अधिक वेगळा असतो, म्हणून तो ज्ञानी. ज्ञानी मरतेच असतो, सगळ्यांचा देह जाणार आहे, पण आपण मरणार नाही. आपण याचा अर्थ देहाला मृत्यू आहे तरी देखील देहाच्या आत असणारी जी शुद्ध जाणीव आहे ती अविनाशी आहे, अशा चिंतनानी ध्यानानी साधनेनी त्याचा बोध पक्का झालेला असतो. त्यामुळे मृत्यूसमयी आपलं शरीर जाणार आहे, आपण आहोतच असा त्याचा भाव असतो, असा त्याचा बोध असतो, म्हणून राजा तो ज्ञानी. मग स्वामीजी असं म्हणत असत, राजा शरणाला म्हणाला की आता मी काय करू. तेव्हा तुझ्या तुरुंगात असलेले जे सगळे संत वगैरे आहेत त्यांना सोडून दे, असं याज्ञवल्क्य म्हणाला. विनोबा सॉक्रेटिसची गोष्ट सांगतात, ते असं म्हणतात की सॉक्रेटिस धडा शिकवत होता की देह मर्त्य मी अमर्त्य. सॉक्रेटिसाला शिक्षा झाली, त्याच्या या वचनांमुळेच शिक्षा झाली, आणि सॉक्रेटिसाला विषाची कुपी पिऊन मृत्यूदंड अशी शिक्षा देण्यात आली. दुसऱ्या दिवशी विष प्यायचं होतं. आदल्या दिवशी सॉक्रेटिस शिष्यांबरोबर बसलेला होता आणि सॉक्रेटिस तीच गोष्ट सांगत होता की देहाला मृत्यू आहे, मी मरणधर्म नाही, मला मृत्यू नाही, मला जन्मही नव्हता, मला मृत्यूही नाही. आणि सॉक्रेटिस सांगत होता की मी जेव्हा ते विष पेईन तेव्हा प्रथम माझ्या पोटात कशी आग पडेल, मग नंतर ते विष जसं पचेल शरीरामध्ये पसरेल तसं सगळ्या इंद्रियांची कशी तडफड होईल, तगमग होईल, आणि मी कसा मृत्यू पावेन, देह कसा मृत्यू पावेल. असं मोठ्या मौजेनी सॉक्रेटिस वर्णन करत होता आणि शिष्य अतिशय गहिवरून ते सगळं ऐकत होते. तेव्हा एका शिष्याने विचारलं की महाराज, आपण मेल्यानंतर आपल्याला कसं पुरायचं, मातीत पुरायचं की तपकिरीत पुरायचं? तेव्हा सॉक्रेटिस म्हणाला, अरे शहाण्या, ते मला मारणार आणि तुम्हाला पुरणार आहोय. तुम्हाला सगळ्यांना पुरून सॉक्रेटिस उरेल, सॉक्रेटिसला मृत्यू नाही, असं सॉक्रेटिस म्हणाला. ही गोष्ट सांगून विनोबा असं म्हणतात की आज देखील तर्कशास्त्राचा पहिला धडा सॉक्रेटिस मर्त्य आहे त्या अर्थी सगळे मर्त्य आहेत असं शिकवला जातो. मरण सॉक्रेटिसवर ढकलून सगळे रिकामे झाले असं विनोबा म्हणतात. वक्ता म्हणे सावध व्हावे, तुम्ही बोलता बरवे, तरी हे तुमच्याच अनुभवे तुम्हास घडे. वक्ता असं म्हणतो की तू तर्कटपणाने प्रश्न विचारतोयस, तू जिथं आहेस तिथं त्याची उत्तरं मिळणं जरा अवघड आहे. हे तुझ्या अनुभवाचं होईल, पण आत्ता तू केवळ प्रश्न विचारतोयस, त्या प्रश्नांनी तुझ्या अनुभवाचं, त्याच्या उत्तरांनीही तुझ्या अनुभवाचं होणार नाही. खरं म्हणजे ही आंतरिक स्थिती आहे, ज्ञान ही आंतरिक स्थिती आहे, ती प्रत्येकाच्या अनुभवाची होण्याची पूर्ण शक्यता आहे, मात्र त्याच्यासाठी काही गोष्टी करायला लागतात, आहे तिथं बसून हे होणार नाही, केवळ तर्क लढवून हे होणार नाही। वक्ता म्हणे सावध व्हावे तुम्ही बोलता बरवे, परी हे तुमच्याच अनुभवे तुम्हास घडे। माझा अनुभव सांगून किंवा याज्ञवल्क्यांचा अनुभव सांगून किंवा स्वामीजींचा अनुभव सांगून किंवा सॉक्रेटिसाचा अनुभव सांगून देखील हे ज्ञान तुम्हाला परोक्षच राहील। दुसऱ्याच्या मुखातून ज्ञान ऐकणं किंवा दुसऱ्याच्या दृष्टीने ज्ञानाचं दर्शन घेणं हे खरं ज्ञान नव्हे। तुझ्या अनुभवाचं जेव्हा होईल तेव्हाच हे कळेल, आणि अनुभवाचं होण्यासाठी अनुसरण गरजेचं आहे। अनुभवाचं होण्यासाठी म्हणून एका रस्त्याने चालण्याची आवश्यकता आहे, न चालता केवळ प्रश्न विचारून काहीही होणार नाही। ज्याचा अनुभव जैसा तो बोलतो तैसा, संपदे वीण जो दिवसा तो निरर्थक। ज्याचा जसा अनुभव त्या प्रकारे तो बोलतो। या अनुभव संपदे खेरीज केवळ बुद्धीनी चर्चा करणं हे निरर्थकच राहतं। नाही ज्ञानाची संपदा, अज्ञान दारिद्र्य आपदा, आपल्याच भोगी सदा शब्द ज्ञाने। ज्ञानाची संपदा, ज्ञानाची अनुभूती, ज्ञान आपल्या ठाई जर सिद्ध झालं नाही तर अज्ञान दारिद्र्यानी एक प्रकारे तो संकटातच सापडतो। भोगिल्याच भोगी सदा शब्द ज्ञाने, आणि ही संकट शब्द ज्ञानामुळे तो भोगतच राहतो। कितीतरी मंडळी अशी राहतात की जाऊन प्रश्न विचारतात, त्यांना उत्तरं दिली जातात आणि त्या उत्तराबद्दल ते काही करत नाहीत। बुद्धीच्याच पातळीवर, तर्काच्याच पातळीवर प्रश्न विचारतात, तर्काच्याच पातळीवर उत्तरं घेतात, तर्काच्याच पातळीवर पटलं नाही असं तरी म्हणतात, किंवा तर्काच्याच पातळीवर आणि कोण काय उत्तर देईल म्हणून दुसरीकडे विचारायला जातात। बुद्धांकडे अशीच एक व्यक्ती आली आणि बुद्धांना प्रश्न विचारायला लागली की मृत्यू काय आहे, जन्म काय आहे, आत्मा काय आहे, बुद्ध आत्मा मानत नसत, शून्य काय आहे। बुद्ध म्हणाले की सगळ्याच प्रश्नांची एकदम उत्तर हे प्रश्न मला विचारतोस का आणि कोणाला आधी विचारलेले होते, तर त्यांनी सांगितलं कोणकोणत्या महात्म्यांना हे प्रश्न विचारले, तेव्हा बुद्ध असं म्हणाले की त्यांनी तुला उत्तरही दिली असतील। तो म्हणाला हो, मग तू इथं विचारायला आलास, तुम्ही काय उत्तरं देताय ते पाहण्यासाठी आलो असं तो म्हणाला। बुद्ध म्हणाले तुला उत्तर मिळेल पण एक वर्ष माझ्यापाशी राहायला लागेल, माझं जीवन पाहायला लागेल, या वातावरणाचा अनुभव घ्यायला लागेल, आणि एक पथ्य या एक वर्षामध्ये तू बोलायचं नाही, तू मौन राहायचं आणि निरीक्षण करायचं, इथं जवळ राहायचं, माझ्या जवळ राहा, तू तयार आहेस तर तो म्हणाला की होय महाराज मी तयार आहे, पण यामुळे काय होईल? बुद्ध म्हणाले आता विचारणं बंद, आता इथं राहा, राहून पहा। आणि त्यांनी राहायचं ठरवलं। पहिले 2-3 महिने त्याला अतिशय त्रास झाला, कारण बोलायचं नाही, अनेक प्रकारे विचार अथवा तर्क चित्तामध्ये उठत होते, मनामध्ये बुद्धीत उठत होते, पण त्यांना बाहेर व्यक्त करायचं नाही, काहीच बोलायचं नाही। हळूहळू ते जिथून उठत होते तिथंच विराम पावायला लागले। 6-8 महिन्यानंतर विचार उठणं जवळपास कमी झालं, बोलणं कमी झालं, अभिव्यक्तीच बंद झाली, विचार उठणं बंद झालं, एका शांतीचा अनुभव तो करायला लागला। आणि बरोबर वर्षांनी बुद्धांनी त्याला बोलवलं, तुला काही प्रश्न विचारायचे होते। तो म्हणाला की ज्या मनातून प्रश्न निर्माण झालेले होते ते मनच आता उठत नाहीये, मनच संपलं, प्रश्नही संपले, आता मला प्रश्नही नाहीयेत आणि त्याची उत्तरही नकोत, आता जी शांती आहे त्या शांतीमध्ये मला राहायचं आहे। आपण एक 5 मिनिटं शांत डोळे मिटून बसू। आज इथं आपला नेहमीचा मोबाईल नाहीये त्यामुळे असं झालं। योगी ओळखावा योगेश्वरे, ज्ञानी ओळखावा ज्ञानेश्वरे, महाचतुरतो चतुरे ओळखावा, अनुभवी अनुभवी यासीच कळे, अलिप्त अलिप्तपणे निवळे, विदेहाचा देहभाव गळे विदेही देखता। योगी पाहण्यासाठी देखील योगाभ्यासाची थोडीशी दृष्टी हवी तर योगी पाहता येईल। ज्ञानी समजण्यासाठी म्हणून देखील ज्ञान विचाराचं थोडंसं तरी आरोहण आपल्या ठिकाणी घडलं पाहिजे, ते असेल तर ज्ञानी समजेल। महाचतुरतो चतुरे ओळखावा, आणि अतिशय चतुर मनुष्य हा चतुर मनुष्याला समजतो। चतुराच्या जाळ्यात सामान्य माणसं अडकतात, पण जर दुसराही चतुर असेल तर त्याच्या लक्षात येतं की हा धूर्त आहे, हा चतुर आहे। अनुभवी अनुभवी यासीच कळे, अलिप्त अलिप्तपणे निवळे, विदेहाचा देहभाव गळे विदेही देखता। ज्याला अनुभव आलेला आहे तोच दुसऱ्या अनुभव आलेल्या व्यक्तीला ओळखेल। जो स्वतः कर्मापासून मनापासून बुद्धीपासून अलिप्त राहण्याचा अभ्यास करतो त्याला संतांची अलिप्तपणाची युक्ती थोडी बहुत तरी कळेल। विदेहाचा देहभाव गळे विदेही देखता, आणि जो विदेही मनुष्य आहे त्याला जर ओळखायचं असेल तर विदेहीपणाचा अभ्यास करणाऱ्यालाच ते कळेल। प्रश्न असा आहे तो अभ्यास कसा करायचा? योगी देखील संकल्पानी होतो। मी त्या परमात्म्याला जाणेन त्या परम पुरुषाला मी जाणेन अशा प्रकारचा संकल्प करून तो परम पुरुषच मी आहे अशा प्रकारचा दृढ निश्चय करून जो साधना करतो तो हळूहळू त्या परम पुरुषाशी तदाकार होऊन राहतो। याच्यामध्ये जर विशेष काही असेल तर आंतरिक संकल्पच विशेष असतो। एक आंतरिक संकल्पाने स्वतःचं जीवन जगत असतो आणि दुसरा केवळ वरून कोरडे प्रश्न विचारत असेल तर त्याला त्याचं अंतर्जीवन करणं फार कठीण राहतं, फार अवघड राहतं। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना, तोही नैत्री पाहे श्रवणी ऐकतू आहे परी तेथीचा नोहे नवल देखे, आहाराते स्वीकारी त्यजावे ते परिहरी, निद्रेची या अवसरी निधीचे सुखे। असं सगळं करत असताना देखील तो या कर्मांपासून अत्यंत अलिप्त असतो। म्हणून ज्यांनी या अलिप्तपणाचा अभ्यास सुरू केलेला आहे त्याला असा अलिप्त योगेश्वर संत समजतो। बद्धासारिखा सिद्ध आणि सिद्धासारिखा बद्ध, एक भाविल तो अबद्ध म्हणावाच लागे। तुमच्यामध्ये एक ज्ञानी पुरुष येऊन बसलेला आहे तर ज्ञानाची कोणतीही विशेष लक्षणं त्याच्या ठिकाणी नाहीयेत। जर असं असतं की ज्ञानी पुरुषाला इथं अजून एक कोणता अवयव सांगावा किंवा कान लांब झालेले आहेत ज्ञान झाल्यामुळं, शिंग नको अगदी म्हणायला, तर मग हा हळूहळू त्या दशेला प्राप्त झाला आणि झाला, कारण बाहेरून दिसतायत शिंग। तसं काही नसल्यामुळं जेव्हा तोंड उघडतो तेव्हा अज्ञानी समजतो, जेव्हा तोंड उघडतो तेव्हा ज्ञानी समजतो। जेव्हा विचार व्यक्त होतात तेव्हा फरक समजतो। जेव्हा अडचणीची परिस्थिती येते आणि आतली शांती समजते तेव्हा ज्ञानी आणि अज्ञानी समजतो। एरवी समजणं फार कठीण आहे। अज्ञान पतित आणि ज्ञानी जीवनमुक्त। अज्ञान हा अज्ञानी मनुष्य हा एक प्रकारे पतित असतो। पतित म्हणजे पडलेला असतो विषयांच्या योगानी, भोगांच्या योगानी, विचारांच्या योगानी, कुठूनच उठून उभा राहिलेला नसतो। आणि ज्ञानी आपण जीवनापासून देखील मुक्त आहोत, अर्थात मृत्यूपासून देखील मुक्त आहोत अशा अंतर्भावनेमध्ये असतो। दोघे समान मानिल तो युक्त कैसा म्हणावा, या दोघांना जो एकच म्हणतो त्याला समजलं असं कसं म्हणायचं। जो ज्ञाने गुप्त झाला, जो विवेके विराला, जो अनन्यपणे उरला नाहीच काही, तयास कैसे गवसावे, शोधू जाता तोची व्हावे, तोची होता म्हणावे न लगे काही। ज्ञान बळानी जो आहे आणि जिथं आहे तिथून आपण देहरहित आहोत अशा भावनेमध्ये आहे। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना, याती कुळ माझे गेले हार पोनी, माझं याती आणि कुळ सगळं हरपून गेलं। कोणी म्हणेल कसं हरपून गेलं? कुळ कधी हरपतं? जात कधी हरपते? जी जात नाही तीच जात, काहीही झालं तरी जी सुटत नाही, जी जात नाही त्यालाच जात असं म्हणतात। आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, याती कुळ माझे गेले हरपोनी, ही अंतरस्थिती आहे। श्रीरंगा वाचोनी आणू नेणे किती हो शिकवाल मज वेळोवेळा मी तया गोवळा रात लिये अष्टभोग भोगणे माते नाही चाड भक्ती प्रेम गोड लईले गे माये। मी आता भक्ती प्रेम जे गोड आहे ते स्वीकारतो आहे। जो ज्ञाने गुप्त झाला जो विवेके विराला जो अनन्यपणे उरला नाहीच काही तयास कैसे गवसावे। शोधू जाता तोची व्हावे तोची होता म्हणावे न लगे काही हे सगळं प्रारंभिक संकल्पानी हळूहळू घडतं। प्रारंभिक संकल्प त्याला अनुसरून साधना त्याला अनुसरून सद्गुरूंची प्राप्ती सद्गुरूंकडून तशा प्रकारचा उपदेश तशा प्रकारची कर्म तशा प्रकारची उपासना आणि ते सांभाळून प्रपंच उद्योग व्यवसाय सर्व काही करणं यामुळे कोणी एखादा ज्ञानी होतो। जो ज्ञाने गुप्त झाला जो विवेके विराला जो अनन्यपणे उरला नाहीच काही ज्ञानानी गुप्त होता येतं। ज्ञानानी ज्ञानबळानी देह असतानाच देहरहित होता येतं। कसं ते आपण थोडा वेळ बघू। आपण सगळे शांत बसू। अतिशय निस्तब्ध जसा एखादा पुतळा ठेवला आहे सगळं शांत मन देखील शांत। तुमच्या शरीरात काही गोष्टी हालचाल करतायत जसं तुमचं रक्त तुमच्या हृदयाची धडधड तुमचे श्वास बाकी देह अत्यंत स्थिर तर्करहित बुद्धी मन निर्विचार हृदयाकडे लक्ष आपल्या हृदयाचे ठोके ऐकायचा प्रयत्न करा। येतील ऐकू अगदी कान द्या। पूर्ण लक्ष द्या। अजून एकाग्रतेने तुमच्या लक्षात येईल की हृदयाचे ठोके देखील संत श्वास देखील संत शांत परत एकदा पाहून घ्या तुमचं शांत स्थिर बसलेलं शरीर या शरीरात हालचाल असलेल्या तीन गोष्टी श्वसन अलिप्तपणे पहा रुधिराभिसरण तुमच्या हातातली गोष्ट नाही छातीच्या डाव्या बाजूला असणारं तुमचं हृदय त्याची तुलनेने कमी होत असणारी शांत होत असणारी पण तरीही चालू असणारी धडधड तुमचं मन निर्विचार तर्कशून्यता असं असल्यामुळं हृदयाकडे लक्ष ठेवणारा कोण मन तर नाही तर्क तर नाही लक्ष ठेवणारे तुम्ही आहात जाणीव स्वरूप जाणीवेतून तुम्ही लक्ष ठेवता आहात निर्विचार आता हृदयावरचं लक्ष काढून घ्या आणि जाणीवेच्या ठिकाणी फक्त तुम्ही राहा देहभावरहित जाणीव अविनाशी। जन्म मृत्यु रहित अज अमर पाप पुण्य रहित कामना रहित कर्म रहित भोग रहित सच्चिदानंद शांत स्वरूप शांत स्वरूप हरी 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 या स्थितीतून हळूहळू खाली या क्रमाने सावध व्हा आणि मग डोळे उघडायला देखील हरकत नाही। आता असं पहा की केवळ प्रवचन ऐकत होतात, तर्क ऐकत होतात, तेव्हा असणारी तुमची अंतरस्थिती आणि अशा प्रकारची एक छोटीशी साधना केल्यानंतर आता असणारी तुमची अंतरस्थिती याच्यात काही फरक आहे की नाही? आहे। आता या क्षणाला तुम्ही अगदी अभोक्ता आहात, अकर्ता आहात, स्वरूप आहात, मुक्त आहात। केवळ तर्काने प्रश्न विचारून तुम्ही काहीही असिद्ध करू शकत नाही आणि उत्तर देऊन काही सिद्ध करू शकत नाही। आता अशी कल्पना करा की हा तुमचा भाव आहे, हा भाव दीर्घकाळ राहिला, कदाचित थोड्या वेळाने तो कमी होईल, पण तो कमी न होता दीर्घकाळ राहिला। इथून तुम्ही उठलात, घरी गेलात, तरी देखील हाच भाव आहे। दुपारी भोजन करता आहात तरी हाच भाव आहे। अगदी रात्री झोपेपर्यंत हा भाव टिकून राहिला तर तुम्ही जीवनमुक्तच आहात। हा भाव जितका काळ तुमच्या जवळ असेल तितका काळ तुम्ही जीवनमुक्तच असाल, जीवनमुक्त भावनेमध्ये असाल। म्हणून ही अंतरस्थिती आहे। सकळ करून अकर्ता, सकळ भोगून अभोक्ता, सकळांमध्ये अलिप्तता येईल कैसी, ती अशी येते। जो ज्ञाने गुप्त झाला, आता तुम्ही ज्ञानाने गुप्त झालात, तुमचा देहच नाही असा भाव तुम्हाला आला। जो विवेके विराला, जो अनन्यपणे उरला नाहीच काही, तयास कैसे गवसावे, शोधू जातात तो चिव्हावे, हे समर्थांचं वचन आहे। त्याच्या निरूपणाकरता म्हणून थोड्या वेळ आपण बसलो। तोची होता म्हणावे न लगे काही, देही पाहता दिसेना, तत्वे शोधिता भासेना, ब्रह्म आहे निवडेना काही केल्या, दिसतो तरी देहधारी, परी काहीच नाही अंतरी। जशी आत्ता तुमची अंतरस्थिती आहे तसे तुम्ही वरवर आत्ता देहधारी आहात, पण आत तुम्ही परमात्म्याशी तद्रूप राहिलेले आहात। तयास पाहता वरी वरी कळेल कैसा, कळाया शोधावे अंतर, तव तो नित्य निरंतर, जयास धुंडिता विकार निर्विकार होती। पुढच्या वेळेला बघू। हरिओम तत्सत। विठ्ठल 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 विठ्ठल, नमितो योगी थोर विरागी, तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात पर गुरु, ज्ञानदेव भगवंत। ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं, यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः, मा गृधकस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति। हरि 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 स्वामी जी। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज, परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।